प्रसन्न वदनं ध्याये सर्व विघ्नोपशान्तये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं
वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं
पर्वते रघुनन्दनं गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवम्
विष्णु लोके महीयते सर्व पाप